आकाशवाणी पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वीर बालदिनानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं आयोजन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात. रेल्वेची भाडेवाढ लागू, उपनगरी रेल्वे आणि मासिक पासाच्या दरात बदल नाही. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा T20 सामना आज तिरुअनंतपुरममध्ये. वीर बालदिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. शौर्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या 18 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 20 मुलांना या पुरस्कारासाठी निवडण्यात आलं असल्याचं महिला आणि बालविकास मंत्रालयानं सांगितलं. राष्ट्रीय स्तरावरील या कार्यक्रमात देशाचा समृद्ध वारसा आणि शौर्याची भावना दर्शवणारे सांस्कृतिक कार्यक्रम देखील पाहायला मिळतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांना पंतप्रधान संबोधित करणार आहेत. श्री गुरु गोविंद सिंहजी यांचे पुत्र बाबा जोरावर सिंहजी आणि बाबा फतेह सिंहजी साहिबजादे यांच्या शौर्य आणि बलिदानाचा सन्मान करण्यासाठी वीर बाल दिवस पाळला जातो. जानेवारी 2022 गुरु गोविंद सिंहजी यांच्या प्रकाश पर्वादरम्यान पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदा याची घोषणा केली होती. गेल्या 11 वर्षांपासून आपलं सरकार समाजातील प्रत्येक नागरिकाच्या कल्याणासाठी कठोर परिश्रम करत आहे आणि कोणताही भेदभाव न करता योजनांचे लाभ त्यांना देत आहे. हेच खरं धर्मनिरपेक्ष प्रशासन आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त लखनौमध्ये बांधण्यात आलेल्या राष्ट्र प्रेरणास्थळाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काल देशभर त्यांना अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत सदैव अटल या समाधीस्थळी जाऊन वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त काल मुंबईत राष्ट्रनायकाचा जीवन प्रवास या चित्र प्रदर्शनाचं उद्घाटन केलं. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त काल नवी दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी राष्ट्रीय राजधानीत अटल उपाहारगृहाचं उद्घाटन केलं. शहरातील गरजू आणि कष्टकरी लोकांसाठी ही उपयुक्त योजना असल्याचं रेखा गुप्ता यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं. या उपाहारगृहांमध्ये फक्त 5 रुपयात जेवण मिळणार आहे. काल 45 उपाहारगृह सुरू झाली असून उर्वरित 55 उपाहारगृह येत्या 15 दिवसात सुरू होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. देशभरात विविध ठिकाणी झालेल्या खासदार क्रीडा महोत्सवांचा समारोप काल झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील खेळाडूंशी दूरस्थ पद्धतीनं संवाद साधला. या क्रीडा महोत्सवांमुळे देशाला हजारो खेळाडू मिळाले असून या महोत्सवांची व्याप्ती आणि प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे असं पंतप्रधान म्हणाले. सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना खेळण्यासाठी प्रोत्साहन द्यावं असं आवाहनही त्यांनी केलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं उद्घाटन करणार आहेत. 2 दिवसांच्या या परिषदेमध्ये राष्ट्रीय सुरक्षा आणि दहशतवादामुळे उद्भवणारे धोके या विषयावर चर्चा करण्यात येईल. दहशतवाद विरोधी कार्यात सहभागी असलेले सुरक्षा दलातील अधिकारी आणि न्यायवैद्यक पथकातील अधिकारी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दहशतवादाविरोधातील कारवाईसाठी संबंधित विविध घटकांमध्ये समन्वय निर्माण करण्याच्या उद्देशानं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. नवी मुंबई इथलं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ हवाई सेवा नसून महाराष्ट्राच्या विकासाला नवी उंची देणारं प्रवेशद्वार आहे असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून कालपासून व्यावसायिक उड्डाणं सुरू झाली त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. काल सकाळी 8 वाजता बेंगळुरूहून आलेलं पहिलं विमान धावपट्टीवर उतरलं. या विमानाला हवेत पाण्याचे फवारे सोडून सलामी देण्यात आली, तर सकाळी 9:15 वाजता या विमानतळावरून हैदराबादच्या दिशेनं पहिलं विमान आकाशात झेपावलं. सध्या या विमानतळावरून देशभरातल्या 9 विमानतळांवर विमान प्रवास सुरु करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सकाळी 8 ते रात्री 8 अशी 12 तासापुरती विमानसेवा सुरु राहील. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बांगलादेशात मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वातील हंगामी सरकार देशातल्या गैर मुसलमान नागरिकांवर अकल्पित अत्याचार करत असल्याचं बांगलादेशच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांनी म्हटलं आहे. बेकायदेशीररित्या सत्ता बळकावलेला सत्ताधारी पक्ष धार्मिक अल्पसंख्याकांच्या हत्या करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नाताळनिमित्त प्रसारित केलेल्या संदेशात त्यांनी युनूस सरकारवर टीका केली आहे. बांगलादेश नॅशनलिस्ट पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तारिक रहमान यांनी काल देशातल्या नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं. 17 वर्षांनंतर ढाका इथं परतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या समर्थकांना संबोधित केलं. हा देश मुस्लिम, हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन यांच्यासह सर्व धर्माच्या लोकांचा असल्याचं रहमान म्हणाले. गेल्या वर्षी हंगामी सरकार स्थापन झाल्यापासून देशात होणाऱ्या अल्पसंख्याकांविरोधात, विशेषतः हिंदू विरोधात घडलेल्या घटनांच्या संदर्भानं त्यांनी शांततेचं हे आवाहन केलं आहे. रेल्वेनं प्रवास भाडे आकारणीत बदल केले असून ते मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. यात अनारक्षित किंवा द्वितीय श्रेणीच्या प्रवासभाड्यात पहिल्या 215 किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. या दरवाढीनंतर 500 किलोमीटरचा प्रवास द्वितीय श्रेणीतून करणाऱ्यांचं भाडं 10 रुपयांनी वाढणार आहे, तर वातानुकूलित श्रेणीतल्या प्रवाशांना 20 रुपये अतिरिक्त द्यावे लागतील. उपनगरी गाड्या आणि मासिक पासच्या दरात काहीही बदल केलेला नाही असं रेल्वेनं जाहीर केलं आहे. नाताळचा सण काल जगभरात सर्वत्र उत्साहानं साजरा करण्यात आला. ठिकठिकाणचे चर्च आणि प्रार्थनागृहांमध्ये गुरुवारी मध्यरात्री प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव आणि विशेष प्रार्थना झाली. नाताळ आणि नववर्ष स्वागताच्या निमित्तानं बाजारपेठा गर्दीनं फुलून गेल्या आहेत. विविध चर्चवर आकर्षक रोषणाई देखील करण्यात आली आहे. राष्ट्रविरोधी कारवायांमध्ये सामील असल्याच्या संशयावरून अटकेत असलेल्या जुबेर हंगरगेकर याला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक म्हणजेच एटीएसनं काल पुन्हा नव्यानं अटक केली आहे. बेकायदेशीर कृत्य प्रतिबंध कायद्याअंतर्गत महाराष्ट्रातल्या पुण्याच्या विशेष न्यायालयानं त्याला 3 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. हंगरगेकरच्या टेलिग्राम या समाजमाध्यम खात्यावर अफगाणिस्तान आणि हाँगकाँगमधील आयपी अॅड्रेस आढळल्यानं त्याबाबत अधिक तपास करण्यासाठी त्याला ताबेत देण्याबाबत एटीएसनं युक्तिवाद केला होता. अल कायदा आणि भारतीय उपखंडातील अल कायदा या बंदी घातलेल्या संघटनांशी संबंध तसंच दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या संशयावरून जुबेरला ऑक्टोबरमध्ये अटक करण्यात आली होती. महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रमुख राजकीय पक्षांच्या हालचाली वेगानं सुरु आहेत. राज्यातली सत्ताधारी महायुती आणि विरोधकांची महाविकास आघाडी या घटक पक्षांमध्ये स्थानिक पातळीवर वेगवेगळी समीकरणं मांडली जात आहेत. विरोधी पक्षातील नेते पक्षांतर करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. क्रिकेट. महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा आंतरराष्ट्रीय टी20 सामना आज तिरुअनंतपुरम इथल्या ग्रीनफील्ड आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता खेळला जाणार आहे. भारतीय संघानं 5 सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वीर बालदिनानिमित्त आज नवी दिल्लीत राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय बाल पुरस्कारांचं वितरण. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत आज नवी दिल्ली इथं दहशतवाद विरोधी परिषदेचं आयोजन. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून व्यावसायिक उड्डाणांना सुरुवात. रेल्वेची भाडेवाढ लागू, उपनगरी रेल्वे आणि मासिक पासच्या दरात बदल नाही. आणि महिला क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी20 सामना आज तिरुअनंतपुरममध्ये. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.